नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि आजच्या आपल्या स्पेशल अशा शो मध्ये मी सर्व नगरकरांचं मनापासून स्वागत करते. नगरकर वाढत्या बालविवाहाला आळा घालण्यासाठी आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यासाठी चाइल्डलाईन हा प्रकल्प गेल्या बऱ्याच वर्षांपासून उत्तम असं काम करत आहे. आपली स्नेहालय संस्था ही मागील 33 वर्षांपासून वंचित दुर्लक्षित घटक महिला बालके यांच्या हक्क आणि अधिकारासाठी काम करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या सामाजिक समस्यांवर अनेक उपाय परिणाम घडवून आणण्यासाठी पुढाकार स्नेहालय संस्थेने घेतला आहे. तसेच उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान हे सुद्धा बाल दिनाच्या निमित्ताने 14 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या जनजागृती उपक्रमातून उडान अभियान राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत गेल्या 3 वर्षांमध्ये 350 पेक्षा जास्त बालविवाह थांबवण्यात आलेले आहेत. आणि आता नगरकर आपण बालविवाह ही होण्यामागची कारण उपाय हे सगळं जाणून घेणार आहोत आपल्या स्नेहालय येथीलच चाइल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्याकडून. सर, सगळ्यात आधी आजच्या आपल्या स्पेशल शो मध्ये मी आरजे रेणुका तुमचं रेडिओ नगरच्या पूर्ण टीम तर्फे मनापासून स्वागत करते.
धन्यवाद.
आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की चाइल्ड लाईन या प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती वर्षांपासून काम करत आहात आणि आतापर्यंतचा तुमचा चाइल्ड लाईन मधला अनुभव कसा होता?
गेल्या 6 वर्षापासून मी चाइल्ड लाईन सोबत काम करतोय आणि 6 वर्षात जे काही चाइल्ड लाईन मध्ये काम करत असताना अनुभव आलेत, मुलांप्रती काम करत असताना खूप महत्वाची जी भूमिका आहे ती आम्हाला लक्षात ठेवावं लागते की लहान मुलं आहेत, वय वर्ष 18 आतमध्ये आम्ही काम करतोय आणि त्यांची जी आपण म्हणतो ना की जी माहिती आहे ती गोपनीय ठेवणं किंवा ती कुठं बाहेर नाही गेली पाहिजे किंवा त्याचा मिसयूज नाही व्हायला पाहिजे, तर हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यातून आम्ही ते शिकलोय. दुसरं की ज्या मुलांसाठी आम्ही काम करतो किंवा चाइल्ड लाईन ज्या मुलांसाठी काम करते त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना पटकन त्या संकटातून बाहेर काढणं किंवा त्यांना योग्य तो निर्णय देणं खूप महत्वाची जबाबदारी मी तिथं पार पाडतोय. गेल्या 6 वर्षापासून खूप वेगळे अनुभव आलेत, त्याच्यात काही चांगले पण आहेत काही वाईट पण आहेत, ज्याच्यातून वेगळं वाटलं आणि ते काम करत असताना खूप छान असं वाटतंय की मी अशा गरजू मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करतोय.
सर, बालविवाह ज्या वेळेस एखाद्या मुलीचा होतो त्यावेळेस तिच्या शरीराची जी वाढ आहे ती योग्य झालेली नसते किंवा नीट झालेली नसते, तर बालविवाहामुळे त्या मुलीच्या शरीरावर किंवा मानसिक आपण जे म्हणतो तर काय परिणाम होऊ शकतात?
बालविवाहामुळे खूप वाईट दुष्परिणाम होतात मुलीच्या, ऍक्च्युली त्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण आहेत, त्याच्या शरीराची वाढ नसते त्या मुलीची आणि लवकरच ती त्या बालविवाह झाल्याच्या नंतर आई होणार आहे, तर ते आई होणं किंवा त्या मुलीला त्या ज्या वेदना आहेत त्या पेलवत नाहीत किंवा त्या तिला अनुभव नाही आहे किंवा त्या गोष्टी ती शिकलेली नाही आहे किंवा त्या बालविवाह झाल्याच्या नंतर ज्या वेदना आपण म्हणू की जी 40-45 महिला जरी असेल तरी तिला जेवढ्या वेदना होणार आहेत तेवढंच तिला पण होणार आहेत, परंतु तिच्या वयानुसार जर पाहिलं तर तिला जास्त वेदना होणार आहेत. आणि मानसिक जर बोललो तर आजच्या या धावपळीच्या युगात ज्या महिला किंवा कोणी पण त्याच्यात जे घरेलू असतील किंवा बाहेरचे असतील, म्हणजे घरात जरी वाद झाले तरी त्या मुलांवरून केले जातात किंवा ते सगळ्या गोष्टी. दुसरं आहे की त्या बालविवाहाचे जे परिणाम त्या मुलीवर होतात ना, तर ते घरात जास्त त्रासदायक, म्हणजे तिला सासू सासरे नवरा परत ते धीर भाऊजाई हे सगळे जे लोक सांभाळायचे ना, हे खूप त्रासदायक आहेत. म्हणजे त्या मुलीला माहीत नाही घरात कसं वागायचंय किंवा घरातल्यांना कसं ऍडजस्ट करायचं, एवढ्या सगळ्या लोकांना ऍडजस्ट करणं पॉसिबल नाही. म्हणजे आपली 40-ची महिला जरी असेल तरी ती ऍडजस्ट करत नाही, तर त्या आमच्या 15-16 वर्षाच्या मुलींना कसं ऍडजस्ट करायचं, एवढे सगळे प्रॉब्लेम त्या मुलींनी फेस करायचे. मग तिला मानसिक दडपण येत आहे, तिचे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत त्या मुलीला, मानसिक म्हणजे खूप खचून जाते ती मुलगी आणि त्याच्यातच वावरते, त्याच्यातच राहते, ते कसं तरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते, पण एवढं सारं ऍडजस्ट तिला होत नाही. हे सगळ्यात महत्वाची प्रॉब्लेम आहेत त्या मुलीची.
सर, बालविवाहामुळे मुलीला लवकर गर्भधारणा सुद्धा होते, तर त्यामुळे तिच्या बाळावर सुद्धा त्याचा काही परिणाम होतो का?
हो, म्हणजे आता तर विवाह झाला तर पुढच्या एका वर्षात ती आई होणार आहे, हे तर फिक्स आहे. म्हणजे आई वडील त्या मुलाचे, तो मुलगा बाप व्हायला तयार, आई वडील आजो आजीबा आजोबा आजी व्हायला तयार, त्यांना ते हाऊस जे असते ना की आमच्या घरात लवकरच पाळणं आणणार आहे, पण तो पाळणं हलताना त्या पाळण्यातलं जे बाळ आहे त्या बाळाची जी व्यवस्थित वाढ व्हायची होती ती वाढ होत नाहीये. म्हणजे ते बाळ कदाचित गतिमंद मतिमंद अपंग मुगबधीर किंवा पांगळं जे आपण त्याला म्हणतो असं होऊ शकतं. म्हणजे त्या आईच्या वयाची जी त्या शरीराची जी व्यवस्थित वाढ झालेली नाही किंवा त्या शरीराकडून त्या बाळाला जे पोषण भेटायचंय व्यवस्थित ते पोषण भेटलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते बाळ कदाचित अशा व्यंग होऊ शकतं. आणि त्या पुढच्या पिढीवर येणारी जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आजचा जो भारत देश आहे की उद्याच्या या मुलांमुळं कुठं भविष्य म्हणतो आपण त्या मुलांना की भारताचं भविष्य आहे उद्याचं, पण उद्याचं भारताचं जर भविष्य अंध अपंग पांगळं बहिरं मुगबधीर झालं म्हणून असं जर झालं तर उद्याचा भारत देश कदाचित विकसित नाही होऊ शकत. मागच्या 25-30 वर्षापासून मी ऐकतोय विकसनशील आहे देश, परंतु ते विकसनशील जर असेल विकसित व्हायचं असेल तर आजचा जो बालविवाहाचा विषय आहे, म्हणजे बालविवाह सगळ्या लोकांना माहिती आहे विवाहाचं वय किती, मुलीचं 18 मुलाचं 21 सगळ्यांना माहिती, कायद्याचा कचाटा सगळ्यांना माहिती, तरी पण ते लोक लग्नच करतायत. आपण ते लग्न पण नाही म्हणत त्याला बालविवाह म्हणतो, तरी बालविवाह करतायत, माहिती असून देखील करतायत, गुपचूप करतायत, चार लोकातच करतायत. कोविडच्या काळात खूप सारे बालविवाह झाले, 50 लोकात करायचं, 25 लोकात, 100 लोक, आणि जे प्रतिष्ठित लोक आहेत ते पण त्या बालविवाहाला हजर असतात. त्या लोकांनी तरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बालविवाह थांबायचे असतील आणि जर उद्याचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर बालविवाह आपल्याला थांबावं लागतील.
सर, बालविवाहाला आळा बसावा यासाठी काही कायदे आहेत का आणि ते कुठले आहेत?
बालविवाहाला कायदा आहे ज्याच्यात आपण 2006 बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या माध्यमातून ते आपण जनजागृती करत असतो, पण तो कायदा सांगतोय की मुलीचं 18 वर्ष आणि मुलाचं 21 वर्ष जर कम्प्लीट नसल तर तो बालविवाह मानला जातो कायद्याने, म्हणजे तो गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप असं आहे की तुम्हाला 1 लाखापर्यंतचा दंड आणि 2 वर्षापर्यंतची सक्त मजुरी हे कोर्टाकडून ठोठवली जाऊ शकते. तरी पण ते आपले लोक त्यात बालविवाह करतायत. त्याच्यात तर आहे की ते बालविवाहामध्ये जो लग्न लावून देणार आहे, जो स्वयंपाक बनवणार आहे, जो पत्रिका छापणार आहे, जो फोटोग्राफर आहे, जो जुळवणी करून देतो, लग्नाची जुळवणी करून देतो, तो मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील, मुलगा, असे खूप सारे लोक जातात. मग त्यांच्या गुन्हे नोंद होऊ शकतात. हे सगळं माहिती असताना देखील ते लोक विवाह करतायत. तर हा कायद्याची जी इम्प्लिमेंटेशनची जी प्रोसेस आहे ती स्ट्रॉंग करायला पाहिजे. म्हणजे जर ते बालविवाहाचा कायदा जर लोकांना माहिती असून देखील ते करतायत तर आपली कुठंतरी चुकी, म्हणजे आपली इम्प्लिमेंटेशन करताना कुठंतरी आपण चुकतोय. व्यवस्थित जबाबदार व्यक्ती ठरवलेत का आपण, आणि ते जबाबदार व्यक्ती ठरवले तर त्यांना ती प्रोसेस माहिती का तो बालविवाह कसा थांबवायचा आहे, ते बालविवाह थांबवल्याच्या नंतर आपण त्याच्यात काही पुढे जाऊन काय करायचंय, आणि ते बालविवाह थांबवल्याच्या नंतर त्याचे फॉलोअप पण आपल्याला करायचं आहे. 18 वर्ष कम्प्लीट होऊन त्या मुलीचे आपल्याला म्हणजे वॉच ठेवायचं ती मुली हो की दुसरीकडे जाऊन बालविवाह करतायत का किंवा स्थळ बदलून विवाह करतायत का. आता आमचे असे अनुभव आहेत की जेव्हा आमच्याकडं आमच्या धानवाटला फोन येतो की अमुक अमुक ठिकाणी बालविवाह आहे आणि आम्ही तो बालविवाह संबंधित ग्रामसेवक तिकडचे पोलीस पाटील सरपंच अंगणवाडी ताई ह्या लोकांना सांगून तो बालविवाह थांबवतो. गावात माहिती म्हणजे जी यंत्रणा आहे व्ही सी पी सी ज्याचे आत्ता नाव घेतले मी ह्या लोकांना सगळ्यांना माहिती आपल्या गावात लग्न आहे विवाह आहे परंतु त्यांना माहिती हा बालविवाह किंवा विवाह हा होऊ दिला पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपल्याकडून त्यांना इन्फॉर्मेशन जाते किंवा आपण त्यांना कारवाई करायचं सांगतो त्याचवेळेस ते कारवाई करतात. ऑलरेडी त्यांना माहिती असून देखील ते करत नाहीत. म्हणजे गाव गाव खेड्यात काय आहे की म्हणजे कुठं पण म्हणजे शहरात पण आणि गावी पण सगळ्यांचं असं मत एखाद्याच्या लेकीबाळीचं चांगलं होते आणि मग ते होऊ द्यावं असं सगळ्यांचं सरळ मत आहे. पण ते आपण जर तिचं खरंच चांगलं करायचं असेल जर आपल्याला तिचं खरंच भविष्य पाहायचं असेल चांगलं तर तिचं बालविवाह नाही पाहायचा. तिच्या नंतरचं जे एज्युकेशन थांबतंय एज्युकेशन संपतं तिचं म्हणजे किती पण चांगला मुलगा असू द्या किती असू द्या तो सांगतो की मी जाऊन तिचं नंतर एज्युकेशन चालू ठेवतो पण नाही ठेवत. एज्युकेशन थांबतं सगळ्या गोष्टी थांबतात आणि मग त्या मुलीवर होणारे परिणाम ते वाईट असतात. आपल्याला बालविवाहाचा जो कायदा आहे 2006 तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या ज्या ज्या म्हणजे त्याच्यात ज्या कायद्याने जे ठरवून दिले त्याची माहिती ग्राउंड लेवलपर्यंत गेली पाहिजे.
सर बालविवाह होत आहे असं आपल्याला जर कळालं तर यामध्ये कुणा कुणावर गुन्हा दाखल होऊ शकतो?
बालविवाह होतोय आणि किंवा झाला म्हणजे होतोय होत असेल तर सगळ्यात अगोदर की आपण त्यांना समज देणं गरजेचं आणि ते समज देऊन देखील जर त्यांनी बालविवाह केला किंवा बालविवाह झालेला आपल्याला माहिती भेटली तर आपण त्याच्यात मी आत्ताच सांगितलं की त्याच्यात जो मुलगा आहे म्हणजे तो नवरा मुलगा त्याचे आई वडील मुलीचे आई वडील ते जुळवून देणारा जो मध्यस्थी तो ब्राह्मण किंवा म्हणजे पर्टिक्युलर ब्राह्मण नाही आहे पण ज्या त्या समाजात वेगळे वेगळे लोक आहेत जे की तो विधी करतात तो लग्न लावण्याचा प्रकार जे लोक करतात हे सगळे तो प्रिंटिंग प्रेसवाला ज्यांनी पत्रिका छापली त्यांची तो किंवा ज्याचा हॉल आहे ज्याचं मंगल कार्यालय किंवा ज्याचं ते मंडपाचा व्यवसाय ज्याचा मंडप आहे असे लोक परत तिथं हे असे सगळे जे लोक त्या इन्वॉल्व्ह होतात त्या ठिकाणी त्या सगळ्यांवर कारवाई या बालविवाहाच्या अंतर्गत होऊ शकते.
बालविवाह ज्यांनी करायला भाग पाडला आहे असं आपण म्हणू शकतो अशांवर जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते?
त्यांना मी आता सांगितलं की त्यामध्ये 1 लाखापर्यंतचा दंड आणि 2 वर्षापर्यंत सक्त मजुरी ही होऊ शकते याच्यामध्ये.
सर बालविवाह करणं किंवा लावणं हा कायद्यानं गुन्हा आहे तर तो होऊ नये यासाठी आपण काय उपाय करू शकतो किंवा काय जनजागृती आपण करू शकतो?
बालविवाह होच नाहीत असं सगळ्यांचं एकंदरीत मत आहे. सगळ्यांना वाटतं की बालविवाह होच नाहीत पण ज्यांना वाटतं ते स्वतः पाऊलं उचलत नाहीत त्याच्या विरोधात. तर माझं असं मत आहे जर बालविवाह थांबवायचेच असतील बालविवाहाचे जर ही सगळी प्रथा बंदच करायची असली तर आपल्याला प्रत्येकाला सजग होण्याची गरज आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आपल्या आसपास पडोस समजतं की किशोरवयीन मुलगी अल्पवयीन मुलगी आणि तिचा उद्या जाऊन विवाह होणारच आहे तर अशा प्रत्येकाने जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा जर गावाकडं असेल तर त्या संबंधित सेविकेला त्या ग्रामसेवकांना पोलीस पाटलांना सरपंचांना माहिती देणं त्याचबरोबर जवळचे पोलीस स्टेशन असेल किंवा आमचं चाइल्डलाइन आहे चाइल्डलाइनचा अगदी 4 अंकी नंबर आहे आमचा जो 10 वाट 109 त्याच्यावर जर तुम्ही फोन लावला तर पटकन आम्ही त्या संबंधित यंत्रणेला जाग करून तो विवाह थांबू शकतो. तर हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की त्यांनी त्याच्यात स्वतःहून पार्टिसिपेंट होणं स्वतःहून भाग घेणं आणि त्या मुलीचा जो उद्याचा भविष्यातला एकदम वाईट काळ जो येणार आहे तो आपण या माध्यमातून थांबवू शकतो. उद्या जाऊन ते बालविवाह झाल्याच्या नंतर त्या मुलीला खूप साऱ्या लोकांना ऍडजस्ट करावं लागतंय सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय तिच्या शारीरिक वेदना वेगळ्याच मानसिक वेगळ्याच हे सगळं थांबवायचं असेल आणि त्या मुलीचं जर चांगलं भविष्य पाहिजे असेल तर बालविवाह ही प्रथाच कुठंतरी आपण थांबवली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने आमच्या धानवाटला फोन करा किंवा पोलिसांना फोन करा किंवा संबंधित जे काय तुम्हाला पटकन प्रत्युत्तर देतील किंवा पटकन त्याच्यावर कारवाई करतील किंवा पटकन आपल्याला मदत करतील अशा लोकांना सांगायला पाहिजे.
सर चाइल्ड लाईनचे दोस्ती सप्ताह हा एक वेगळा उपक्रम आपण दरवर्षी स्नेहालय मार्फत राबवत असतो तर यामध्ये नेमकं आपण काय करतो?
चाइल्डलाईनचे दोष ते सप्त गेले. आम्ही आता आपल्या चाइल्डलाईनला 2003 पासून जर विचार केला तर 19 वर्ष कम्प्लीट झाले आणि 19 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय आम्ही. हा चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये स्नेहालयाअंतर्गत 2003 पासून आपली चाइल्डलाईन नगरमध्ये काम करते आणि चाइल्डलाईनचे दोस्ती वीक जो आहे आमचा तो सप्ताह 7 दिवसाचा, 7 दिवस वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटी घेऊन किंवा वेगळ्या वेगळ्या विषयांना धोरण आम्ही अवेअरनेस करतो ज्याच्यामध्ये आम्ही या सप्ताहात आत्ताच होऊन गेला या सप्ताहात आम्ही बालकामगार आणि बालविवाह असे दोन विषय धरून काम केलं 7 दिवस. तर आम्ही जो पहिला आपला पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी आम्ही अपवाती चौकातून त्या सप्ताहाची सुरुवात केली आणि त्या दिवशी आम्ही सायकल यात्रा काढली जी शहरातून सायकल यात्रा घेतली. त्याचा उद्देश आमचा असं होतं की बालविवाहाला रोखूया, बालकामगार हटवूया, हे सगळ्या गोष्टी आम्ही ज्या होत्या त्या आम्ही ठरवल्या होत्या की आम्ही बालकामगार आणि बालविवाह असे दोन विषय धरून काम करणार आहेत. तर त्याच अनुषंगाने आम्ही एक रेड पण केली, सहाय्यक बालकामगार आयुक्त कार्यालय आणि चाइल्डलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक बालकामगारांची रेड केली. त्याच्यामध्ये 6 बालकामगार जे आहेत ते आम्ही त्याच्यातून मुक्त केले. हॉटेल्स छोटे मोठे जे वर्क शॉप आहेत ते त्याच्यावर आम्ही रेड केली आणि त्याच्यातून 6 बालकामगार बाहेर काढले. आता त्यांची 6 लोकांची सुटका केली त्याच्यातून. त्याचबरोबर आम्ही बालविवाहासाठी गावखेड्यात जाऊन आम्ही बालविवाहाची माहिती दिली, अवेअरनेस केला ज्याच्यात बालविवाह का करू नये किंवा बालविवाह केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात, वाईट दुष्परिणाम, ह्या सगळ्या गोष्टींना धरून आम्ही काम केलं. याच 7 दिवसात खूप सारे आमच्याकडे बालविवाहाचे केस पण आले की अवेअरनेस झाला म्हणून लोकांना माहिती झाली म्हणून आमच्याकडे चाइल्ड मॅरेजची केस आली. म्हणजे दोन प्रकार आहेत वेगवेगळे, की माहिती म्हणून चाइल्डलाईनकडे केस आली किंवा माहिती नाही म्हणून एक चाइल्डलाईनकडे केस आली, तर हा वेगळे प्रकार आहे. पण आम्ही बालकामगार आणि बालविवाह अशा दोन विषयांना धरून हा पूर्ण सप्ताह पूर्ण आठवडा आम्ही त्याच्यात काम केलं आणि त्याचा खरंच चांगला आमचा त्याच्यातला चांगला अनुभव आहे की खूप लोकांनी आम्हाला चांगल्या गोष्टी पण शेअर केल्या. काही लोकांचे अनुभव होते, ज्या लोकांनी बालविवाह थांबवण्यासाठी आमच्यासोबत काम केलं होतं ते लोक पण आम्हाला त्यावेळेस भेटले, त्यांचे पण आम्ही स्वागत सत्कार केलाय, त्या लोकांना पण धन्यवाद दिलेत की आमच्यासाठी काम केलं किंवा आमच्या संबंधित विवाहासाठी ते बालविवाहासाठी जे काम केलं त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना धन्यवाद दिले. असे खूप सारे यंत्रणा आहेत ज्या आणखी पण काम करत नाही आहेत, त्यांना वाटतं की आमच्याकडे कोणतरी चालून येईल आणि मग आम्ही काम करू. तर आम्ही आमच्याकडे चालून येण्यापेक्षा आम्ही चालून त्यांच्यापर्यंत जातो, चाइल्डलाईन स्वतः जाते, चाइल्डलाईन स्वतः त्या लोकांना या माध्यमाचा म्हणजे याच्या संदर्भात अवेअर करते की ह्या अशा गोष्टी होऊ देऊ नका किंवा जर होत असतील तर आमच्या संबंधित आमचा टोल फ्री नंबर आहे 1098 याला फोन करून माहिती द्या. अशा सगळ्या गोष्टी आम्ही या पूर्ण सप्ताहामध्ये केल्या आहेत.
सर, तुम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांपासून चाइल्डलाईन सोबत काम करत आहात, तर आतापर्यंतच्या तुमच्या चाइल्डलाईनच्या प्रवासामध्ये एखादी लक्षात राहिलेली सक्सेस स्टोरी तुम्हाला आठवते का?
सक्सेस केस म्हटलं तर आम्ही एका केसमध्ये ना 3 महिने काम करत होतो, कंटिन्युअसली 3 महिने त्या केसचा पाठपुरावा करत होतो, फॉलोअप करत होतो. आमच्याकडं पूर्ण प्रूफ होते, पुरावे सगळे होते की त्या संबंधित मुलीचा बालविवाह झालाय, परंतु स्थानिक जे लोक होते त्या गावचे जे स्थानिक लोक होते जे पुढारी असतील जे पॉलिटिक्समध्ये जे लोक काम करतात यांचा प्रेशर येतो कधी कधी आपल्या लोकांवर, तर हे लोक त्यांच्यासोबत होते. बालविवाह झालाय त्याचे आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत, आमच्याकडे त्या मुलीचा जबाब आहे, संबंधितच्या ज्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली ते पण आमच्या सोबत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्या विवाहाची FIR बालविवाहाची FIR होत नव्हती आणि मग 3 महिने आम्ही त्याचा फॉलोअप केला. त्याच्यासाठी सगळ्या यंत्रणांना फिरलो, मग त्यावेळेस आम्ही पर SPN पर्यंत गेलो. म्हणजे की आता तसं आमचा चाइल्डलाईनचा रॅपो खूप छान आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चाइल्डलाईन माहिती आहे, सगळ्या लोकांना चाइल्डलाईन काय काम करते माहिती आहे. जर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पटकन आम्हाला विचारलं जातं की आज काय आहे, आज कोणती केस आहे किंवा आज कशासाठी आलात, काय तुमचा उद्देश आज यायचा, हे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. परंतु त्यामध्ये त्या केसमध्ये असं होतं की त्यांना पोलिसांना किंवा त्या संबंधित यंत्रणेला कुठंतरी चुकवलं जात होतं किंवा चुकीच्या माहिती दिल्या जात होत्या. तर आम्हाला काय सांगितलं की संबंधित हा विवाह झालेलाच नाहीये आणि मग तो तुम्ही कसं काय म्हणता की त्याची FIR करा, मग आम्ही त्याच्यासाठी पूर्ण एक सगळ्या गोष्टींचा एक पाठपुरावा करून आमच्याकडे ज्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे कलेक्ट होत होत्या त्या सगळ्या एकत्रित केल्या आणि मग एसपींना दिल्या, संबंधित ज्या काही यंत्र होत्या त्या सगळ्यांना दिल्या. मग नाईलाजाने त्या लोकांना त्याची एफ आय आर करावं लागली आणि मग एफ आय आर झाली. त्याच्यानंतर आत्ता पण म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्याच्यात काम, मी स्वतः काम करतोय आणि मग आमचे सहकारी पण आहेत, तर सगळे लोक आम्ही काम करतोय. त्या केसमध्ये खूप वेळ गेला किंवा आम्हाला त्या केसमध्ये खूप सारं शिकायला पण भेटलं की लोक कसे काही खोटे प्रूफ दाखवतात किंवा किती लोक खोटे लगेच पटकन जबाब देतात किंवा पटकन त्या संबंधित मुलीला लगेच बोलायला लावतात की नाही विवाह नाही झाला सांग, किंवा माझं फक्त साखरपुडा झाला, फक्त जमवून ठेवलं, किंवा आमचा फक्त जमवायचाच वेळ होता किंवा जमवायचाच दिवस होता, आमचा तो कार्यक्रम फक्त जमवायचाच होता. कधी कधी आम्ही उलट सुलट प्रश्न विचारतो मुलींना, चल ठीक आहे तुझ्या जमवायचा कार्यक्रम होता तर मग मंडवळी बांधली होतीस का? तर मुलगी हा म्हणते. मग मला सांगा, जर लग्नात जर मंडवळी बांधायचा कार्यक्रम असेल, म्हणजे साखरपुड्यात जर मंडवळी बांधायचा कार्यक्रम असेल तर तो लग्नच आहे किंवा तो विवाह आहे. मग अशा छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही क्रॉस करून त्या गोष्टी आम्ही कलेक्ट केल्या होत्या आणि मग त्या विवाहाची बालविवाहाची आम्ही एफ आय आर केली. म्हणजे संबंधित ग्रामसेवक सुद्धा त्याच्यामध्ये म्हणत होते की तो विवाह नाही, बालविवाह नाही आहे किंवा तो विवाह बालविवाह झाला नाही, तो साखरपुडाच होता. त्यांना पण निलंबित केलं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण जड गेल्या. ऍक्च्युली संबंधित ज्या यंत्रणा किंवा जे लोक त्यांना आपोज आमूलापोज करत होते किंवा त्या नको किंवा हे मुलीचं वाईट होईल किंवा संबंधित जी फॅमिली त्यांचं वाईट होईल असं वाटत होतं, ते समोरची फॅमिली रिच फॅमिली होती असं कुठंतरी आम्हाला दिसत पण होतं. म्हणून ती एक केस माझी चांगलीच लक्षात आहे आणि मला असं म्हणायचं की मी तिकडचा जबाबदार व्यक्ती म्हणून मला प्रत्येक केस आणि प्रत्येक केसचा काय फॉलोअप आहे सध्या हे लक्षात ठेवावं लागतं आणि उद्या त्या जाऊन काय करायचं किंवा उद्या त्या संबंधित केससाठी आपल्याला पुढे जाऊन काय काम करायचं हे पण मला उद्याचं भविष्य पण ठरवावं लागते की उद्या काय काम करायचं हे सगळं लक्षात ठेवून मग काम करावं लागते. तर प्रत्येक केस ही माझ्या समोरून किंवा माझ्याकडून जाते, प्रत्येक केसमध्ये मी स्वतः काम करत असतो आणि म्हणून प्रत्येक केसचा फॉलोअप हा मला पण तितकाच म्हणजे चांगलाच करावं लागतो.
सर, चाइल्डलाईन सोबतच आपला उडान जो प्रकल्प आहे तो सुद्धा बालविवाहाच्या विरुद्ध काम करत आहे, तर त्याविषयी काय सांगा?
ऍक्च्युली उडान ही संकल्पना आम्हाला ज्यावेळेस कोविडच्या काळात आम्ही इतके 350 बालविवाह थांबवले किंवा रोखले त्यावेळेस आम्हाला एक संकल्पना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आली की या बालविवाहासाठी एक वेगळं काहीतरी काम असलं पाहिजे किंवा बालविवाह अवेअरनेससाठी जनजागृतीसाठी एक वेगळं माध्यम असलं पाहिजे. म्हणून आम्ही उडान ही एक संकल्पना आम्ही डोक्यात घेतली, त्याचं काम केलं, प्लॅनिंग केलं आणि मग आज गेल्या 14 तारखेपासून एक आमचं अभियान सुरू झालं जे की पुढच्या 1 महिना काम करणार बालविवाहासाठी. फक्त बालविवाहासाठी ज्या यंत्रणा आहेत किंवा ज्या यंत्रणेने काम करायला पाहिजे अशा सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक गाव खेड्यात शहरी स्तरावर किंवा ग्रामस्तरावर या सगळ्यांना आम्ही बालविवाह संदर्भात माहिती देतोय. संबंधित ज्या यंत्रणेचे अधिकारी वर्ग आहे या अधिकारी वर्गांना आम्ही एकत्र करतोय, त्यांना बालविवाहाची जी काही बालविवाहाची आम्ही कन्सेप्ट आहे ती त्यांना क्लिअर करून सांगतोय. बालविवाहामुळे उद्या काय काय वाईट गोष्टी होणार किंवा उद्याचं जे भविष्य ते किती खराब होणार आहे बालविवाहामध्ये. म्हणजे मला असं सांगायचं की चाइल्ड मॅरेज किंवा जो बालविवाह आहे याच्यापासूनच सगळ्या उद्याच्या भविष्याच्या गोष्टी ठरणार आहेत. तर हे सगळं जर बालविवाह आपल्याला कुठंतरी थांबवायची, ही जी बालविवाह जी प्रथा आहे ही कुठंतरी थांबवायची असेल तर त्याच्यासाठी आम्ही हा उडान म्हणून एक अभियान राबवतोय. ज्या अभियानात फक्त चाइल्ड मॅरेज आणि त्या चाइल्ड मॅरेज झाल्याच्या नंतर ज्या मुली किंवा ज्या मुलींचा बालविवाह झाल्याच्या नंतर एज्युकेशन थांबतं किंवा त्यांच्याकडे परत लक्षच दिलं जात नाही किंवा त्या मुलीला लगेच कुठंतरी कामाला किंवा आईसोबत किंवा काही एक ज्या मुलीचं एज्युकेशन थांबतं, तर अशा मुलींचं पुनर्वसनाचं पण आम्ही या उडानच्या माध्यमातून विचार करतो. की जर पुअर फॅमिली असेल आणि त्या फॅमिलीला त्या मुलीचं उद्याचं एज्युकेशनचा खर्चच प्यायला होत नाही, तर अशा लोकांसाठी पण आम्ही उडानच्या माध्यमातून काम करणार. आणि म्हणून तो उडान हा एक वेगळाच पार्ट आम्ही उद्या समाजासमोर आणतोय की त्या मुलीचं जे भविष्य आहे, स्वतः ते स्वावलंबी व्हायला पाहिजे मुलगी, स्वतः स्वतःच्या पाय उभं राहिले पाहिजे, स्वतःच्या सगळ्या गोष्टी तिने ठरवल्या पाहिजे, स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही त्या वडिलांच्या माध्यमातून त्या संबंधित पालकांपर्यंत किंवा त्या किशोरवयीन मुली आहेत, सगळ्या मुलं मुली सगळ्या लोकांपर्यंत हा बालविवाहाचा विषय नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि याचा हे सगळा जो उद्देश जो आहे तो फक्त बालविवाह थांबवायचा आहे. आणि या ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तींपर्यंत, प्रत्येक मुला मुलापर्यंत किंवा प्रत्येक नागरिकापर्यंत ज्यावेळेस ही बालविवाहाची वडिलांची आमची माहिती जाईल, ज्यावेळेस त्या लोकांना समजेल की वडिलां किंवा बालविवाह हा विषय काय आणि आपण तो बालविवाह का नाही केला पाहिजे किंवा का करावा, ज्यावेळेस त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते आम्ही प्रत्येक लोकांना सांगतो, संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेतोय, त्यांसोबत आम्ही शेअर करतोय किंवा त्या ज्या यंत्रणा सध्या ठरवून दिल्यात की यांनी त्याच्यात काम केलं पाहिजे, त्यांना एकत्र करून त्यांचे आम्ही काही वर्कशॉप पण घेणार आहोत की आपण तो बालविवाह कसा थांबवला पाहिजे किंवा तो कसा बालकल्याण समितीपर्यंत आला पाहिजे, बालकल्याण समितीपर्यंत आणण्याची काय प्रोसेस आहे, किंवा तुम्ही बालविवाह थांबवल्याच्यानंतर तुम्ही काय फक्त बालविवाह थांबवलं तर मग त्याची कागदपत्री कशी आपण व्यवस्थित हे केले पाहिजे, कलेक्शन कसं आपण त्यांचं जबाब घेतला पाहिजे, किंवा तुम्हाला काय काय जबाबत प्रश्न येणार आहेत, किंवा तुम्हाला किती लोक नको किंवा ह्या गोष्टी करू नका असं म्हणणार आहे, सगळ्या ज्या बालविवाह थांबवल्याच्यानंतर किंवा बालविवाह थांबवताना जे प्रश्न त्या संबंधित यंत्रणेला पडतात किंवा त्या संबंधित ग्रामसेवक किंवा त्या अंगणवाडीत आहे असं यांना ज्या प्रश्न पडणार आहेत, ऍक्च्युअली आम्ही त्या प्रश्नातून गेलो असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला असं वाटतं की या लोकांना पण तितकीच गरज आहे त्यांना त्या यंत्रणेला त्या सगळ्या प्रोसेस समजून घ्यायला, तर आम्ही त्या प्रोसेस समजून सांगण्याचा प्रत्येकाला प्रयत्न करतोय. हे अभियान प्रत्येक गाव पातळीवर राबवतोय आम्ही, प्रत्येक गोष्टी सगळ्या लोकांना समजून सांगतोय. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळे अनुभव पण येत आहेत आम्हाला की काही लोक त्यांना आम्हाला वेळ देत नाहीत, काही लोक छान वेळ देतात, काही लोकांचा लगेच सपोर्ट असतो, तर खूप सारे लोक आम्हाला लगेच जॉईन होत आहेत की सर आम्ही तुमच्यासोबत काम करायला तयार आहे किंवा तुमच्या अभियानात आम्ही सामील व्हायला तयार आहेत किंवा एकत्रित आपण काम करतो. ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालूच आहेत आणि छान हे अभियान पुढच्या एक महिन्याभर काम करणार आहोत आम्ही. आणि एक महिन्याभरात पूर्ण जिल्ह्याभरात जर आपण विचार केला तर आपले 14 तालुके आणि 1600 जास्त गाव आहेत, इतक्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचे. म्हणून आम्हाला स्वयंसेवकांची, व्हॉलंटियर जे आहेत आपण ज्याला व्हॉलंटियर म्हणतो, स्वतःहून काम करतो, यांची खूप गरज आहे. तर माझं एक ह्याच्यासाठी आव्हान पण राहील की आमच्या उडान जो आमचं अभियान आहे, बालविवाह प्रतिबंधक अभियान, याच्यामध्ये सर्व नगरकरांनी सामील हो आमच्या या बालविवाहाच्या एका या जे आम्ही स्वतः अभियान चालवतो याच्यामध्ये सामील होऊन आमचा सपोर्ट करावा. आणि संबंधित ज्या मुलींचे विवाह होत आहेत बालविवाह, तर हे पण आपण रोखायला आम्हाला मदत करावी असे सगळ्यांना आव्हान राहील. सोबतच आमच्या चाईल्डलाईनच्या 998 या नंबरवर तुम्ही फोन करून आम्हाला माहिती द्यावी, आम्ही संबंधित पटकन त्याच्या कारवाई करून आम्ही संबंधित लोकांना त्या बालविवाह संदर्भात माहिती देऊन ते थांबू किंवा तो रोखू, त्या मुलीचं उद्याचं भविष्य किंवा ते आपल्या हातात आहे, प्रत्येकाच्या हातात आहे मला असं वाटतं. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आमचा नंबर 998 किंवा जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांना फोन करा. पोलीस स्टेशनचे नंबर सगळ्यांना माहिती असतात. गाव ग्रामीण स्तरावर पोलीस पाटीला त्यांचाच प्रतिनिधी, तर त्या पोलीस पाटलांकडून नंबर घ्या किंवा 112 जो नंबर आहे तर पटकन जर त्याच्यावर फोन करून सांगितलं तर संबंधित जो बालविवाह होतोय तो थांबवला जाईल, त्या मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल. असे प्रत्येकाचे जर प्रत्येकाने जर विचार केला तर 100% ते बालविवाह थांबू शकतात. किंवा उद्या महाराष्ट्रातच नाही तर पण नगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात आपण ही मोहीम राबवू आणि प्रत्येक बालविवाह थांबू असं माझं एक सरळ मत आहे. तर सगळ्यांना विनंती की आमच्या 998 फोन लावून चाईल्ड मॅरेज संदर्भात किंवा अल्पवयीन मुली मुलांसंदर्भात जो काही प्रॉब्लेम असेल, ज्याच्यासाठी काय त्या मुलाला मदत लागत असेल, तर आमच्या चाईल्डलाईनकडे तुम्ही कधीही फोन लावू शकता. 24/7 म्हणजे वर्षाचे 365 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास आमचं ऑफिस चालू आहे. कधीही फोन लावा. थँक्यू.
तर सर सगळ्यात आता शेवटी मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की आज आपण बालविवाह आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी बोलत आहोत, तर त्यानिमित्ताने नगरकरांना तुम्ही काय आवाहन कराल?
नगरकरांना असं आवाहन राहील की जे बालविवाहामुळे मी आता बोललो की सगळे काही मुलींवर जे होणारे परिणाम आहेत किंवा जे आपल्या येणाऱ्या भविष्यावर जे होणारे परिणाम आहेत हे जर आपल्याला थांबवायचे असतील तर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो बालविवाह आहे. तर बालविवाह थांबवण्यासाठी तुम्ही आमच्या चाइल्ड लाईनच्या मोफत क्रमांकावर म्हणजे 10981098 या क्रमांकावर माहिती देऊन हा बालविवाह किंवा संबंधित होणारा बालविवाह थांबू शकता आणि उद्याचं भविष्य वाचवू शकता असं मला वाटतं. तर प्रत्येकाने मला असं वाटतं की न घाबरता न डगमगता आमच्या 10981098ला फोन करून माहिती द्या. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सगळ्या काही गोष्टी गुपित ठेवण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती ठेवतो. धन्यवाद
सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी महत्वाची माहिती नगरकरांसोबत आणि आमच्यासोबत शेअर केली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते.
थँक्यू ताई.
थँक्यू सर. खूप मोठा इंटरव्ह्यू दिला. नगरकर, आता आपण आपल्या स्नेहालय या संस्थेतीलच चाइल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्याकडून बालविवाह आणि त्यामुळे होणारं नुकसान अशा सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. नगरकर, 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आणि चाइल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने चाइल्ड लाईनचे दोस्ती सप्ताहाच्या निमित्ताने हिवरे झरे आणि खंडाळा या गावामध्ये चाइल्ड लाईनची माहिती आणि बालविवाह विरोधी पथनाट्य सादर करण्यात आलं. नगरकर, या कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सगळ्यांनी आपला उजवा हात पुढे करायचा आहे. आपण आता एक प्रतिज्ञा म्हणणार आहोत. माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचे, आम्ही अहमदनगर जिल्हावासीय प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू. आम्ही आमच्या परिवारात, गावात, वाड्यावस्तीवर, शहरात आणि पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही. बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कधीही मदत करणार नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणांना तात्काळ देऊ. उडान हेल्पलाईन, चाइल्डलाईन, पोलीस, ग्रामसेवक, तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना बाल विवाहाची तातडीने माहिती देऊ. ते मी माझे नागरी कर्तव्य मानतो. बालविवाहाने मुली आणि मुलांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. बालविवाह करणे कायदेशीर गुन्हा आहे. त्याबद्दल 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड केला जातो. या कामी मुलीचे आई वडील, नातेवाईक, लग्न लावणारे आणि हजर राहून सहयोग देणारे सर्वजण दोषी आहेत.
नगरकर, अशा प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे झरे आणि खंडाळा या गावामध्ये आनंदाने आणि उत्साहाने बालविवाह आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हा कार्यक्रम पार पडला आहे. आणि नगरकर, आता वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. त्यामुळे मी आरजे रेणुका सर्व नगरकरांचा निरोप घेते. परत भेटूया अशाच एका खास आणि स्पेशल कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.